आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नारी शक्ती वंदन अधिनियमातल्या सुधारणा हा 21व्या शतकातला सर्वात मोठा निर्णय असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. महिला आरक्षण प्रस्तावाच्या चर्चेची वेळ आणि मतदारसंघ पुनर्रचना प्रस्तावाला काँग्रेसचा विरोध. एमपीएससीच्या माध्यमातून आणखी 100 संवर्गातल्या पदांची भरती करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. ठाणे जिल्ह्यात मुरबाडजवळ झालेल्या रस्ते अपघातात 11 जणांचा मृत्यू. भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी संबंधित नाशिक पुणे आणि शिर्डीतल्या ठिकाणांवर ईडीचे छापे आणि ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनासाठी चाहत्यांची रीघ. नारी शक्तिवंदन अधिनियमात सुधारणा करून 21व्या शतकातला सर्वात मोठा निर्णय भारत घेणार आहे. त्यासाठी सर्वांनी पाठिंबा द्यावा असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. नवी दिल्लीत आयोजित नारी शक्तिवंदन संमेलनात ते बोलत होते. महिलांच्या सहभागाने देशातली लोकशाही बळकट होत असल्यानं या आरक्षणाची गरज आहे. राष्ट्रपतीपासून प्रधानमंत्रीपद भूषवताना या देशात महिलांनी स्वतःची अमिट छाप उमटवली असल्याचंही ते म्हणाले. 16 ते 18 एप्रिलच्या दरम्यान संसदेत नारी शक्तिवंदन अधिनियमातल्या सुधारणांवर चर्चा होणार आहे असं त्यांनी सांगितलं. गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणात महिलांना आरक्षण देण्याचा मुद्दा चर्चेला जात होता आणि सर्वच राजकीय पक्षांनी या दिशेनं प्रयत्न केल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. 2023 मध्ये या अधिनियमाला मंजुरी दिली तेव्हा सर्वच राजकीय पक्षांनी याला पाठिंबा दिला होता याची आठवण त्यांनी यावेळी केली.
साथियों, हमारा प्रयास है और हमारी प्राथमिकता भी है, इस बार भी ये काम संवाद, सहयोग और सहभागिता से हो. देश की हर नारी को भी अच्छा लगेगा कि हर दल ने राजनीति से ऊपर उठकर उनके हित में ये महत्वपूर्ण निर्णय लिया है, काम किया है.
2029च्या निवडणुकांपासून या निर्णयाची अंमलबजावणी करावी अशी मागणी विरोधी पक्षांसह सर्वांनी केली. त्या दिशेनं सरकारनं प्रयत्न सुरू केले होते आणि विविध घटना तज्ज्ञांशी चर्चा सुरू होती असं प्रधानमंत्री म्हणाले. लोकसभा आणि विधानसभेत महिला आरक्षणापेक्षाही मतदारसंघांची फेररचना हा अधिक गंभीर मुद्दा असल्याचं काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे. फेररचनाविषयक प्रस्ताव अत्यंत धोकादायक आणि संविधानातल्या तरतुदींचं हनन करणारा असल्याची टीका त्यांनी वृत्तपत्रात लेख लिहून केली आहे. लोकसभा आणि विधानसभामध्ये महिलांसाठी 33% जागा राखीव ठेवण्यासाठीचं विधेयक नारी शक्ती वंदन अधिनियम 2023मध्येच मंजूर झालं. 2024च्या निवडणुकांपासूनच या सुधारणा लागू करण्याची मागणी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली होती पण सरकारनं ती फेटाळून लावली याची आठवण त्यांनी यावेळी करून दिली. आगामी जनगणना आणि जनगणनेवर आधारित मतदारसंघ फेररचना झाल्यावरच नवीन सुधारणा लागू झाल्या पाहिजेत अशी विरोधकांची मागणी असल्याचं गांधी यांनी नमूद केलं. जातनिहाय जनगणना करण्यासाठी टाळाटाळ करायची हाच केंद्र सरकारचा खरा हेतू असल्याचा आरोप सोनिया गांधी यांनी केला आहे. पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुका ऐन भरात असताना महिला आरक्षण विधेयकावरून विरोधकांवर दबाव आणण्याचा हा प्रयत्न असल्याचं त्यांनी या लेखात लिहिलं आहे. विविध पदांच्या भरती प्रक्रियेत सुधारणा करायचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. त्यानुसार आता राज्य लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून 53 ऐवजी 153 संवर्गातल्या पदांची भरती केली जाईल असा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं आज घेतला. एमपीएससीकडून होणाऱ्या संयुक्त परीक्षेत आणखी काही सेवांचा समावेश होणार असून भरती प्रक्रिया सुलभ केली जाणार आहे. याशिवाय यूपीएससीच्या धर्तीवर महाजॉब्स पोर्टलद्वारे निपुण सेतू उपक्रम राबवला जाणार आहे. आकांक्षित जिल्हा कार्यक्रमात हिंगोली, जालना, पालघर, बीड, धुळे आणि परभणी या आणखी 6 जिल्ह्यांचा समावेश करायला मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. सध्याच्या 27 आकांक्षित तालुक्यांसह नवीन 150 अशा एकूण 177 तालुक्यांमध्ये ही योजना राबवली जाणार आहे. नाबार्डच्या माध्यमातून सागरी जिल्ह्यांमध्ये मच्छीमारांसाठी मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याकरता 61.24 कोटी रुपयांच्या निधीला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. तसंच महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या प्रशासन आणि संस्थात्मक रचनेत बदल करायलाही मान्यता दिली. यानुसार परिषदेमधल्या सदस्यांची नियुक्ती निवडणुकीऐवजी शासनाकडून नामनिर्देशन पद्धतीनं होणार आहे. ठाणे जिल्ह्यात कल्याण अहिल्यानगर मार्गावर मुरबाडजवळ आज सकाळी सिमेंट मिक्सर आणि खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनाची टक्कर होऊन झालेल्या अपघातात 11 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 1 जण गंभीर जखमी झाला. हे वाहन मुरबाडहून कल्याणला जात होतं. नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरी तालुक्यात वैतरणा धरण क्षेत्रात दोन वेगवेगळ्या ठिकाणी पर्यटनासाठी आलेले चार विद्यार्थी बुडल्याची दुर्घटना घडली आहे. झारवड इथं दोन विद्यार्थी तर दुगारवाडी धबधब्यात दोन जण बुडाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.
आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागात हंगामी तत्वावर संपादक तथा वार्ताहर मराठी, वार्ताहर इंग्रजी, वृत्तनिवेदक तथा भाषांतरकार आणि प्रसारण सहाय्यक या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. सर्व पदांसाठीची पात्रता, अर्ज, प्रवेश शुल्क तसंच निवड संबंधीचा तपशील newsonair.gov.in/vacancies या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्ज करण्याचा अखेरचा दिनांक आहे 15 एप्रिल 2026. त्वरा करा आणि लगेच अर्ज पाठवा.
बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सक्तवसुली संचालनालयानं मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत भोंदूबाबा अशोक खरात आणि इतरांविरुद्ध कारवाई सुरू केली आहे. नाशिकमधल्या 5, पुण्यातल्या 3 आणि शिर्डीतल्या 3 ठिकाणी आज सकाळपासून छापेमारी सुरू आहे. ही कारवाई नाशिक जिल्ह्यातल्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात नोंद झालेल्या खंडणी, धार्मिक फसवणूक, औषधांचा वापर करून केलेले अत्याचार तसंच महिलांसह पीडितांवरच्या गुन्ह्यांच्या प्रकरणाशी संबंधित आहे. खरात यानं नाशिक जिल्ह्यातल्या 2 सहकारी पतसंस्थांमध्ये विविध व्यक्तींच्या नावानं अनेक बँक खाती उघडली होती. मात्र या सर्व खात्यांमध्ये त्यानं स्वतःला वारसदार म्हणून नोंदवलं होतं. तसंच सर्व बनावट खात्यांवर नियंत्रण ठेवता यावं यासाठी स्वतःचा मोबाईल क्रमांकही जोडला होता असं प्राथमिक चौकशीत समोर आलं आहे. मराठा आंदोलकांविरुद्ध नोंदवण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी मनोज जरांगे यांनी आज पुन्हा केली. आंदोलन मागे घेण्यासंदर्भातला शब्द पाळला नाही तर पुन्हा मोठं आंदोलन उभारू असा इशारा त्यांनी दिला आहे. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी चित्रपट क्षेत्रातले सेलिब्रिटी, राजकीय नेते तसंच सर्वसामान्य नागरिक यांची सकाळपासून गर्दी झाली आहे. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख, हेलन अभिनेत्री तब्बू, संगीतकार AR रहमान, गायिका अनुराधा पौडवाल, गायक सुदेश भोसले, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी आशा भोसले यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं. 4 वाजता दादर इथल्या शिवाजी पार्क स्मशानभूमीत पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील. त्यांचं निवासस्थान आणि शिवाजी पार्क परिसरात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. अनेक ठिकाणी आशा भोसले यांना आदरांजली वाहणारे बॅनर्स लावण्यात आले असून त्यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. इराणमध्ये उत्पादित झालेल्या कच्च्या तेलाचे टँकर्स भारतातल्या बंदरावर आले आहेत. शिप ट्रॅकिंग डेटामधून आज ही माहिती प्रसिद्ध झाली. तब्बल 7 वर्षांनंतर इराणचं क्रूड ऑइल भारतात आलं आहे. सुमारे 20 लाख बॅरल क्रूड ऑइल घेऊन फेलिसिटी जहाज गुजरातच्या सिक्का बंदरावर पोहोचलं असून जया हे जहाज ओदिशातल्या पारादीप बंदरावर पोहोचलं आहे. इराणकडून तेल खरेदी केल्याबद्दल अमेरिकेनं लावलेल्या वाढीव आयात शुल्कात सूट मिळाल्याच्या कालावधीत ही जहाजं इराणच्या खरक बेटावरून निघाली होती. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नारी शक्तिवंदन अधिनियमातल्या सुधारणा हा 21व्या शतकातला सर्वात मोठा निर्णय असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. महिला आरक्षण प्रस्तावाच्या चर्चेची वेळ आणि मतदारसंघ पुनर्रचना प्रस्तावाला काँग्रेसचा विरोध. MPSC माध्यमातून आणखी 100 संवर्गातल्या पदांची भरती करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. ठाणे जिल्ह्यात मुरबाडजवळ झालेल्या रस्ते अपघातात 11 जणांचा मृत्यू. भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी संबंधित नाशिक, पुणे आणि शिर्डीतल्या ठिकाणांवर ईडीचे छापे आणि ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनासाठी चाहत्यांची रीघ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.